नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबर दिता. भाजपा सुकाणू समितीच्या काल जाल्ल्या बसकेंत येता त्या विधानसभा अधिवेशन, सीसीपी वेंचणूक, फोंड्याची पोटवेंचणूक, नगरपालिका वेंचणूक अशा वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केली. उद्देग प्रतिनिधींकडेन चर्चा केल्या आनी अर्थसंकल्पा खातीर सामान्य लोकांकडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. राज्या खातीर बरो अर्थसंकल्प मांडपाचो यत्न करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्च ते 24 मार्च मेरेन जातले, जाल्यार 6 मार्चाक मुखेलमंत्री राज्याचो अर्थसंकल्प सादर करतले. भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी पक्षा वतीन येता त्या अर्थसंकल्पीय अधिवेशना खातीर सरकाराक वेगवेगळ्यो सुचोवण्यो दिल्यात आनी सरकार ताचेर विचार करतलो.
जनरल पब्लिका कडल्यानूय सजेशन्स मागयला, पार्टीच्या बरोबरूय बी वेरियस हाजेर डिस्कशन सातत्यात जाता तांच्याय कडल्या. त्या खातीर आनी कमी असेंब्ली सेशन्स आनी फॉर द प्रिपेरेशन फॉर द कमी पणजे इलेक्शन, फोंडा इलेक्शन, म्युनिसिपालिटी इलेक्शन हाजेर अशा वेगवेगळ्या विशयाचेर चर्चा आनी हातूंतल्यान बजेट कशा बऱ्या पद्दतीन हे लोकाभिमुख बजेट करचे गोंयकारा खातीर वेरियस इंडस्ट्रीज बॉडीज हांच्याय बरोबर डिस्कशन्स केला. ह्या सगळ्यांचे डिस्कशन घेवन एक बरें बजेट मांडपाचो म्हजो प्रयत्न.
डिजिटल टॅक्सी धोरणा संबंधी आयज मंत्रालयात सगळ्या मुखेल टॅक्सी संघटनांची बसका जातली. बसकेत परतून धोरण स्पश्ट करतले. ह्या प्रस्नाचेर कायमस्वरूपी उपाय सोदून काडपाच्या दिकेन सरकार काम करता. गोंयात 35 टॅक्सी संघटना आसात. ह्या सगळ्या संघटनांच्या मुखेल्यां वांगडा आयज मंत्रालयात बसका जातली, जाल्यार डिजिटल टॅक्सी धोरणाविशी येरादारी खातें ह्या वेळार संघटनेच्या जाळवणदाराक म्हायती दितले. गोंयात डिजिटल पारदर्शक सुरक्षीत येरादारी सुविधा दिवपाच्या नदरेंतल्यान सरकारान हे धोरण चालीक लावपाचें थारायलां अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. स्वयंपूर्ण गोंयच्या उपक्रमांच्या यशस्वी कथेत गोंयचो तरणाटो शेतकार वरद सावंत हांची यशस्वी गाथा आसा. 2015-16 वर्सा भेंड्याच्या ल्हान पिकाक सुरवात करून तांणी ल्हवल्हू आपली लागवड सुमार 4,000 चौकोन मीटर मेरेन वाडयली. फाटल्या कांय वर्सात तांणी कोबी, गाजर आनी टरबुजाची भर घालून उत्पादन आनी फायदो सातत्यान वाडयलो. दर हंगामात निश्चित दरान भाजी खरेदी करपी गोंय राज्य बागायती महामंडळाच्या दिल्ल्या खात्रीशीर बाजार येवजणेक लागून ही व्हड वाड जाल्या. हमी दिल्ल्या दराच्या मॉडेलाक लागून वरद हांचे कामकाज वाढपाक आनी 20 वयर कामगारांक वर्सभर रोजगार मेळपाक मजत जाल्या. आयकुया तांचे म्हणणे.
फिल्डान भितर सरताना कितें रोवचें हे मोठो हे आसा तेन्ना दिसलें की भाजी रोवची कित तरी बारीक प्रमाणांत. बारीकच्या प्रमाणान हांवें भेंडे रोयले. त्याच्या नंतर हांवें नेक्स्ट इयर मोठ्या प्रमाणांत भेंडे रोयले 4,000 स्क्वेअर मिटरान आनी इट वॉज अ प्रोफीट. हांवें रोवपाचें मुख्य कारण म्हणटा तें हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हे आमची भाजी आशिवाय प्रायजान घेता. जेन्ना हांवें सुरवात तेन्ना ऑलरेडी 2-3 जाणच लोक स्टाफ काम करतालो. आज म्हजे कडेन तब्बल 20-22 जाण हांगा 65 डेज काम करता. तेंचे बी हितूंतल्यान जीवन चलता. 2022-23 पर्यंत हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट वॉज गिवींग 3 crores पूण हे आज 2025-26 हे 8 कोटीक तेकलेले आसा.
अमेरिका, इस्रायल, इराण संघर्शा मदीं विदेशातले गोंयकार सुरक्षीत आसात, भिवपाची गरज ना अशें अनिवासी भारतीय वेव्हार आयुक्त एडवोकेट नरेंद्र सावयकर हांणी म्हळां. ह्या झुजाच्या फाटभुंयेर सध्या भिरांत पातळ्या. सुरक्षेचो प्रस्न थंय उप्रासला. गोंयचे कांय नागरीक ह्या देशांत नोकरे निमतान राबितो करतात, ताका लागून ते सुरक्षीत आसात काय हाचे विशीं आमी तांच्या संपर्कांत आसा अशें नरेंद्र सावयकर हांणी म्हळां.
सो तेंचे म्हणणें आसा की थंय आतां जे कोण जे रावतात ते तेंचे आतां तसो थंय इश्यूज ना. आतां स्पोरॅडिकली कांय कडांनी एखादी गजाल जर घडटा आसत पूण अजून पर्यंत आमचे गोंयकार ज्या कडांनी आसात त्या कडांनी ते सेफ आसात. जेन्ना सरकारा कडल्यान हेच्या संबंधान तांकां हाडपा खातीर जे प्रयत्न सुरू जातले पळय तेन्ना तांकां पूण फ्लायट सुद्दां म्हाका दिसता 2 दीस जाले फ्लायट चालू आशिल्ली, आतां परत बंद जाल्या. सो वराची परिस्थिती प्रमाण ते सगळें घडटले पूण सगळे जाण आतां तरी आमच्या म्हायती प्रमाण जे आमकां इन्फॉर्मेशन आसा ते प्रमाण सेफ आसा.
पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोच्या वांगडांनी काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेवन मांडवी न्हयत येवपी एका व्हड कॅसिनो बोटीक परवानगी दिवची न्हय अशी मागणी केल्या. प्रस्तावित कॅसिनो जहाज मांडवी न्हयत प्रवेश करची न्हय हे खातीर ही संघटना ह्या फुडें वावरतली अशी माहिती ह्या वेळार शिष्टमंडळांतल्या जाळवणदारांनी दिल्या. इतल्या मजगतीं मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांकां हे विशीं विचारलें तेन्ना तांणी अशा बोटीक सरकारान परवानगी दिवंक ना अशें स्पश्ट केलें. गोंय विदेशांनी नोंद केल्ल्या प्रमाण पणजे चळंत तापमान 31.6 डिग्री सेल्सियस जाल्यार उणें रुणें तापमान 23.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. दादल्यांच्या आयसीसी संवसारीक टी ट्वेंटी क्रिकेट वस्तादपण सर्तींत काल रातीं कोलकातांत जाल्ल्या पयल्या उपांत्य फेरींतल्या खेळांत न्युझीलंड पंगडान दक्षीण आफ्रिकेक 9 गड्यांनी हारयले. आयज मुंबयत वानखेडे स्टेडियमांत भारत आनी इंग्लंड पंगडा मदीं दुसरो उपांत्य फेरींतलो खेळ जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 7:20 वरांचेर. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.